युद्धाच्या या भीषण धुमश्चक्रीमध्ये श्रीरामाने रावणाचा सारथी मारला, रथ मोडला, मुकुट छत्रासह उडवून दिला, बाणवर्षाबाने त्याला जर्जर करून टाकलं. तो हतबल झाला आहे असं पाहून श्रीराम उदारपणे म्हणाले, रावणा तू परत जा, थकला आहेस, उद्या परत ये. अपमानित अवस्थेमध्ये रावण परत आला आणि मग त्यानं आपला धाकटा भाऊ जो कुंभकर्ण त्याला जागा करण्याची राक्षसांना आज्ञा दिली. तो महाबलाढ्य कुंभकर्ण 8-8 महिने झोपून राहत असे. त्याला उठवण्यासाठी राक्षसांनी त्याच्या कानाभोवती भेरी, पणव आणि कुंभवाद्य यांचा कल्लोळ केला. अंगावरून हत्ती गेले तरी शरीरावरचे केवळ रोमांच हल्ल्याचा त्याला भास होई इतका तो कुंभकर्ण भयंकर आकाराचा होता. कुंभकर्ण जागा झाला. रावणानं त्याला आपल्या पराजयाचं वृत्त सांगितलं आणि अत्यंत काकुळतीनं त्याच्या सहाय्याची याचना केली. कुंभकर्ण थोडं हसत म्हणाला,
योग्य समय जागविले बांधवा मला, योग्य समय जागविले बांधवा मला, लंकेवर काळ कठीण आज पातला, लंकेवर काळ कठीण आज पातला. पाप्या प्रति आत्मघात दुष्कर्म्या नरक पात, पाप्या प्रति आत्मघात दुष्कर्म्या नरक पात, अटळची जो नियतीने नियम योजिला, लंकेवर काळ कठीण आज पातला. तव मानसी आत्मगर्व विषमय तव आयु सर्व, तव मानसी आत्मगर्व विषमय तव आयु सर्व, बोध शब्द कधी न मधुर तुझासी लागला, लंकेवर काळ कठीण आज पातला. विभीषण कृत सत्य कथन अप्रिय परिपथ्य वचन, विभीषण कृत सत्य कथन अप्रिय परिपथ्य वचन, झिडकारून एक आप्त तूच हरविला, लंकेवर काळ कठीण आज पातला. मंदोदरी विनवीनित हित कमले तुझसी अहित, मंदोदरी विनवीनित हित कमले तुझसी अहित, भावतीचा पाय तळी व्यर्थ तुळविला, लंकेवर काळ कठीण आज पातला. पाहून या देश समय पडताळून न्याय अनय, पाहून या देश समय पडताळून न्याय अनय, कार्या प्रतिहात कधी तू न घातला, लंकेवर काळ कठीण आज पातला. आला तो निर्णय ना विचार वा विनिमय, मनी आला तो निर्णय ना विचार वा विनिमय, सचिव कुणी पार कुणी तू न पाहिला, लंकेवर काळ कठीण आज पातला. प्रिय चितके ऐकलेस अप्रिय ते त्यागिलेस, प्रिय चितके ऐकलेस अप्रिय ते त्यागिलेस, यात घात तूज तुझा पूर्ण साधला, लंकेवर काळ कठीण आज पातला. उपदेशा ध्यान समय लंकेशा होय अभय उपदेशा ध्यान समय लंकेशा होय अभय कर्तव्या कुंभकर्ण नाही विसरला लंकेवर काळ कठिन आज पातला बोलवी मज बंधु भाव रणित्याचा मघ प्रभाव बोलवी मज बंधु भाव रणित्याचा मघ प्रभाव रिपुरक्ते भिजविन मी आज पृथ्वीला लंकेवर काळ कठिन आज पातला सहज वध्य मजसी इंद्र कोण क्षुद्र रामचंद्र सहज वध्य मजसी इंद्र कोण क्षुद्र रामचंद्र प्राशीन मी क्षीर सिंधु गिळीन अग्निला लंकेवर काळ कठिन आज पातला वचन हाच विजयमान करे सौख्ये मद्यपान वचन हाच विजयमान करे सौख्ये मद्यपान स्कंदी मी सर्व तुझा भार घेतला